chinimandi.com पॉडकास्ट। ऊस शेतकऱ्यांची थकबाकी लवकर भागवावी, मंत्री सुरेश राणा। उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी आपल्या फार्म हाऊसवर सहारनपूर मंडळाच्या वाहतूक निगम आणि ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी शामली जनपद मध्ये लवकर रोडवेज डेपो सुरू करण्याचे काम लवकर सुरू करणे आणि ऊस शेतकऱ्यांच्या संबंधांमध्ये अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले। त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की थकबाकी भागवण्यात उशीर होत आहे, शामलीमध्ये ऊसामुळे ट्रॅफिक जाम होतो, ती समस्या सोडवली जाईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर त्यांची पावती मिळेल, ज्यामुळे शेतकरी गव्हाच्या पिकाची लागवड योग्य वेळेत करतील। जर वाहतूक निगमच्या अधिकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की गाव फतेहपूरमध्ये जो वाहतूक निगमचा रोडवेज डेपो बनवणार आहे, त्याच्या निर्माणामध्ये जो निधी स्वीकृत होणार आहे तो लवकरात लवकर निर्माण व्हावा। दरम्यान RM सहारनपूर नीरज सक्सेना, MRM मनोज वाजपेयी, ऊस उपायुक्त सहारनपूर जनेश्वर मिश्रा, जिल्हा ऊस अधिकारी शामली विजय बहादूर सिंग आदी उपस्थित होते।